और मेरे भाई जैसा कोई हार्डिच आई मीन रिच नहीं है असं म्हणत असतील अनिल अंबानी या मोमेंट लाने आजच्या दिवशी. सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर मैक आपके साथ है. वड्डे लोग वड्डी बातें जैसी होती रहती है ना, वैसे ही एक वड्डी बात हो गई है जे मुकेश अंबानी आहेत ना त्यांचा भाऊ म्हणजेच अनिल अंबानी. आता नाव ऐकल्यावरच तुम्हाला कळालं असेल की किती मोठी करोडोंची गोष्ट असणार आहे. सो अनिल अंबानी जे आहेत त्यांच्यावरती 459 करोड रुपयांचं कर्ज होतं आणि ते जर का त्यांनी पूर्ण केलं नाही तर त्यांना जेल होणार होती 3 महिन्यांची. मग आता कसं करणार ना, भावासाठी भाऊ धावूनच जाणार, त्याच्यामुळे मुकेश अंबानी धावत गेले भावाची मदत करायला. त्यांनी ते कर्ज पूर्ण केलं, ते कर्ज चुकतं केलं, त्याच्यामुळे आता अनिल अंबानींना काही जेलमध्ये जावं लागणार नाहीये. भावाला आणि वहिनीला थँक्यू म्हणण्यासाठी एक फोटो सुद्धा अपलोड केला, मतलब मेरे भाई जैसा कोई हार्डिच आय मीन रिच नाही आहे असं त्या मनातल्या फिलिंग्स असतील. एक्झॅक्टली असं असतं ना, जनरली आपला एखादा भाऊ असतो, मित्र असतो, बहीण असते किंवा कुणीही असं कुणीतरी आपल्या आयुष्यात असतं जे फक्त एका आवाजाच्या अंतरावरती असतं की भाई तू बस आवाज दे, मैं वहां पर अगले मिनिट पहुंच जाता हूं. असं प्रत्येकाच्या लाईफ कुणी ना कुणी असतं. तुमच्या लाईफमध्ये असं कोण आहे जे नेहमी प्रत्येक क्षणाला प्रत्येक वेळी तुमची मदत करायला अगदी तत्पर तयार असतं? मग तो तुमचा मित्र असेल किंवा मग भाऊ असेल, बहीण असेल किंवा कझिन असेल, कुणीतरी असेल ना की जो प्रत्येक वेळी तुमच्यासाठी तिथे तत्पर असतो मदत करायला. कोण आहे तुमच्या लाईफमधलं ते डायल करो 9607007935 और बताओ की कोण आहे ऐसा आपके लाईफ में. 9607007935 नंबर डायल करून सांगायचं आहे प्रत्येक वेळी तुमच्या मदतीसाठी हजर असणारा तुमचा मित्र, बहीण, भाऊ असं कोण आहे तुमच्या लाईफमध्ये. फिलहाल स्टे ट्यून्ड टू सुपर हिट्स 93.5 रेड एफएम, बजाते रहो.